जय राधा माधव राधा माधव राधा माधव जय राधा माधव जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय राधा विजय गोविंद राधा विजय गोविंद राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद
कलयुग पावन श्री हरि नाम संकीर्तन की ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरहे नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिके कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः मुखं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहमवन्दे श्रीगुरुदीनतारिणम् परमानन्दमाधवम् श्रीचैतन्य ईश्वरम् हरे कृष्ण श्रीमद्भागवतम स्कंद 9 अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक 67 यावर आपण चर्चा करणार आहोत. मत्सेवया प्रतितम ते सालोक्य आदि चतुष्टयम् न इच्छन्ति सेवया पूर्णः कृतः अन्यत कालविप्लुतम् महसेवया प्रतितं ते सालोक्य अधिचिष्टुतयम् निश्चन्ति सेवया पूर्णः कुतोऽन्यत् कालविप्लुतम् मत्सेवया प्रतितं ते सालोक्यदिचिष्टुतयम् निश्चन्ति सेवया पूर्णः कुतोन्यत् काल विप्लुतम् मत्सेवया प्रतितम् ते सालोक्य आदि चतुष्टयम् निश्चन्ति सेवया पूर्णः कुतोन्यत् काल विप्लुतम् मत्सेवया प्रतितम् ते सालोक्य आदि चतुष्टयम् निश्चन्ति सेवया पूर्णः कुतो अन्यत् काल विप्लुतम् मत्सेवया प्रतितम् ते सालोक्य चतुष्टयम् निश्चन्ति सेवया पूर्णः कुतोन्यत् काल विप्लुतम् शब्दार्थ प्रकार आहेत. मत्सेवया माझ्या दिव्य प्रेमय सेवेत पूर्णपणे तल्लीन होऊन प्रतितम आपोआप प्राप्त होते ते असे शुद्ध भक्त सालोक्य आदि चतुष्टयम् चार प्रकारच्या मुक्ती सालोक्य सारूप्य सामिप्य श्राष्टी मग सायुज्याविषयी काय सांगायचे न नाही इच्छंती इच्छा करतात सेवया केवळ भक्तिमय सेवेने पूर्ण पूर्ण कुतः प्रश्न येतोच कोठे अन्यता इतर वस्तू काल विप्लुतम ज्या काळाचोगात नष्ट होतात. जय श्री राधा गोविंद भगवान की जय. अनुवाद तात्पर्य या प्रकारे आहे. माझ्या भक्तांना माझ्या प्रेममय सेवेतच संतुष्टी असते. सेवेचे फळ म्हणून आपोआप प्राप्त होणाऱ्या चार मुक्तीमध्ये देखील सालोक्य सारूप्य सामिप्य आणि श्राष्टी त्यांना स्वारस्य नसते. मग कालोघात नष्ट होणाऱ्या स्वर्गप्राप्ती सारख्या सुखाविषयी काय सांगावे. तात्पर्य ही दिव्यांग्रेस श्री भक्तिदानंद स्वामी शिल्प्रभुपाद त्यांच्याद्वारे शिल्प्रभुपाद की श्री बिलोमंगल ठाकूर मुक्तीचे मूल्यांकन करताना म्हणतात मुक्ती हा स्वयं मुकिलिंतांजली सेवते स्मान धर्मार्थ काम गतया समय प्रतीक्षा. बिलोमंगल ठाकूरांनी जाणले की एखाद्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयी स्वाभाविक सेवाभाव विकसित केल्यावर मुक्तीदेवी स्वतः हात जोडून त्याची सर्व प्रकारे सेवा करण्यास तत्पर असते. अर्थात तो भक्त आधीच मुक्त झालेला असतो. त्याला नानाविध मुक्तीच्या मागे लागण्याची आवश्यकता नसते. मनात इच्छा धारण न करताही शुद्ध भक्त आपोआपच मुक्त होत असतो. ओम ज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वः पदांतिकं. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलम् श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणहरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणः ललिता श्रीविशाखान्वितांच. नम ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरद्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर वासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। या ठिकाणी भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण हा नववा स्कंद पाहत आहोत। यामधील दुर्वास मुनीद्वारे अंबरीशांचा अपराध हा या ठिकाणी चालू आहे। तर या ठिकाणी मागील काही श्लोकामध्ये भक्तिमय सेवेचं वर्णन केलं आहे। कशाप्रकारे व्यक्ती हा भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संतुष्ट होतो, अर्थात प्रेममय सेवेकडून संतुष्ट होतो, आणि मग असा संतुष्ट व्यक्ती या व्यक्तीला ज्या काही मुक्ती आहे, सालोक्य सारूप्य सामिप्य सराष्टी वगैरे, त्याची तो इच्छा करत नाही। या ठिकाणी आपण पाहतो प्रभुपादांनी त्यांचे ग्रंथ आहेत अशा प्रकारे रचना केली ग्रंथांची की आपल्याला गीतेमध्ये किंवा अन्य ग्रंथांमध्ये प्रत्येक पानावर हा विषय येतो। तुम्ही हरे कृष्ण जप करा, प्रेममयी सेवा करा। कारण प्रभुपाद म्हणायचे जर कोणी ग्रंथ जरी पूर्ण वाचला नाही, अर्थात वाचला पाहिजे, पण जर वाचला नसेल तर तो आपली भक्तिमय सेवा सुरू करू शकतो। जसं काही वर्षापूर्वी मी साताराला गेलो होतो आणि कार्यक्रम झाल्यानंतर मी एका व्यक्तीला भेटलो आणि मग आपण त्याला म्हणतो स्वाभाविक की तुम्ही येत जा मंदिरला, असं असं कार्यक्रम चालतो मंदिरमध्ये, असं मी बोललो। तर त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की हा व्यक्ती, मला वाटलं नवीन असेल तो, तर तो म्हटलं मी आत्ताच येतो इस्कॉनमध्ये, पण मी जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून मी हरे कृष्ण जप करतोय। घरामध्ये आम्ही जप, सगळे आमची मुलगी आमची माताजी आम्ही जप करतो, 4 नियमांचं पालन करतो आणि भगवंताची पूजा अर्चा करतो। म्हणून हे कसं काय? तर तो म्हणाला की आमच्या सातारमध्ये जॉब करताना कंपनीमध्ये एक जीव मंदिरची गाडी आली होती आणि त्यावेळी आम्ही ग्रंथ गीता घेतली होती आणि गीता वाचायला सुरू केल्यानंतर आम्हाला समजलं की प्रभुपादांची काय इच्छा आहे। आणि इस्कॉनच्या संपर्कात येण्याआधीच त्यानं प्रेममयी सेवा सुरू केली होती। म्हणून आपण पाहतो की प्रभुपादांची हीच एक अपेक्षा आहे की भक्तांनी भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न व्हायला पाहिजे। कारण आपण पाहतो की वास्तविक पाहिलं तर प्रत्येक जीवाचं एक कर्तव्य आहे, प्रत्येक जीवाचा तो जन्मसिद्ध हक्क आहे भगवंतांची प्रेमय सेवा करणं। अर्थात हा जीवात्मा हा इतर कोणाची सेवा केल्यामुळं तो हे भगवत प्रेम विसरलेला आहे। जसं याचं वर्णन चैतन्य चरितामृतमध्ये महाप्रभू सनातन गोस्वामींना करतायत की कशा प्रकारे जीवात्मा या जगामध्ये एक दास बनलेला आहे। पण दास कोणाचा आहे? तो कामाचा दास आहे, तो क्रोधाचा दास आहे, तो लोभाचा दास आहे। फार सुंदर महाप्रभू वर्णन करतायत। ते म्हणतायत की ते भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतायत, हे प्रभो की काम क्रोध लोभ माया मात्सर्याच्या दुष्ट आज्ञांची सीमा नाहीये, मी स्वामींच्या दुष्ट आदेशांचे सदैव पालन करीत आलो आहे, तथापि त्यांनी माझ्यावर मुळीच दया दाखवली नाही. आत्तापर्यंत या जगामध्ये मी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांचा दास बनलो आणि त्यांनी पण माझ्यावर ती कृपा नाही केली की आता बंद कर सेवा माझी म्हणून. आता बास झालं असं ते कधी म्हणले नाहीत. आणि पुढे काय म्हणतात, त्यांना माझी करुणा आली नाही, मला देखील त्यांची सेवा करण्यास लज्जा वाटली नाही. मला पण लाज नाही वाटली की मी ती सेवा करत राहिलो आयुष्यभर. आयुष्यभर नाही, अनंत जन्म. आणि पुढं ते म्हणतात की मी त्यांना त्यागावयाची आत्ता इच्छा देखील केली नाही. हे प्रभो, हे यादवपते, हे यदुपते, आता मला सुबुद्धी सुचली आहे, आता मी त्याचा त्याग करीत आहे. दिव्य ज्ञान झाल्यामुळे मी आता काम, क्रोध आदी स्वामींच्या दुष्ट आदेशांना जुगारून देत आहे. अभय प्रदान करणाऱ्या करुणा अवतार अभयचरणांना शरणागत होण्यासाठी मी तुमच्याकडे येत आहे. कृपया मला वाचवा आणि तुमच्या व्यक्तिगत सेवेत संलग्न करा. त्या ठिकाणी महाप्रभू सनंद गोस्वामी म्हणतात की अशा प्रकारे मी आत्तापर्यंत त्याची सेवा केली आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सराची, आणि आज मला सुबुद्धी सुली आहे की मला ज्ञान झाल्यामुळं मला समजतं की ह्याची सेवा कोणता फायदा नाही आहे, आणि मग मी तुमच्या चरणाशी शरणागत आलो आहे, तर मला वाचवा. त्या ठिकाणी आपला हाच विषय आहे की भक्तिमय सेवा कोण करू शकतो, भक्तिमय सेवा केल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होतो, आणि एवढा सर्व फायदा ऐकून देखील भक्तिमय सेवा करण्याची आपली इच्छा का होत नाही, आपण थोड्या विषयी चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतो भागवतमच्या तिसऱ्या स्कंदामध्ये कपिलदेव आपल्या मातेला भक्तिमय सेवेचं महात्म्य वर्णन करतायत. तर त्या महात्म्यामध्ये ते म्हणतात की कशाप्रकारे जो आपला संबंध कळत नाहीये तो आपण भक्तिमय सेवा करू शकत नाही. सुखरूपाने एक उदाहरण देतात की पूर्वी बालविवाह व्हायचे, मी लहानपणीच छोट्या मुलांचा विवाह व्हायचा, आणि मग मुलगा मोठा झाल्यानंतर तो आपल्या सासवडीला जायचा जावई म्हणून, आणि गेल्यानंतर ती मुलीची आई सांगायची की हे तुझा पती आहे, ह्याला तू पाण्याचा ग्लास दे, याला तू दूध गरम गरम दे. आता हिला काय माहित नसतं, लहान मुलगी असते, ती जायची ठेवून लगेच पटकन घरात पळून यायची माघारी. तर प्रभुपाद सांगतायत त्या आईनं तिला वारंवार सांगितल्यामुळे काय होतं, तिला समजतं की हा माझा पती आहे, हा माझा पती, हा माझा पती आहे, आणि मग तिथून पुढं ती आपलं पूर्ण जीवन पतिव्रता नारीप्रमाणे त्याला समर्पित करते. म्हणजे कृपा म्हणतात ज्याला संबंध स्थापित होतो त्यावेळेला मग तो पूर्ण जीवन द्यायला तयार होते. तसं भक्तिमय सेवेमध्ये जो कोणाला संबंध स्थापित होत नाही, भगवंताचा माझा काय संबंध आहे कळत नाहीये, तोपर्यंत व्यक्ती हा यामध्ये संलग्न होत नाही सेवेमध्ये. म्हणून देवहूती माता कपिलदेवांना म्हणते की हे भगवंता, माझ्या भौतिक इंद्रियांनी निर्मिलेल्या क्षोभामुळे मला अगदी वीट आला आहे, कारण हे प्रभो, या इंद्रिय क्षोभामुळे मी अज्ञानाच्या गर्तेत पडले आहे. तर तात्पर्य प्रभात लिहितात, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला या जगातील भौतिक सुखाचा इंद्रियभोगाचा वीट येत नाहीये तोपर्यंत तो इच्छाच करत नाही की मला भगवत सेवेत संलग्न व्हायला पाहिजे म्हणून. आणि या ठिकाणी देहूती स्पष्ट म्हणते आता मला तुम्ही मदत करा, आता मला नको नको झालंय जीवन, मला तुमची सेवा करायची आहे. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी कपिलदेव हे आपल्या मातेला भगवत सेवेचं वर्णन सुरू करतायत. म्हणून आपण पाहतो की जोपर्यंत या जगातलं दुःख, या जगातली समस्या हे आपल्याला नको नको वाटतं, त्यावेळी व्यक्ती हा भगवत सेवेत पूर्णपणे संलग्न होतो. आणि मग त्यानंतर कपिलदेव जे आहेत आपल्या मातेला भक्तिमय सेवेने संलग्न करतायत. आणि संलग्न केल्यानंतर असं म्हणलेलं आहे की भक्तिमय सेवा ही अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचे एकमेव साधन आहे. कारण ती म्हणते की तुम्ही माझे दिव्य नेत्र आहात आणि दिव्य नेत्र केवळ तुमच्या कृपेनेच मला कैक जन्मांत प्राप्त झाले आहेत. देवती म्हणते की भगवंता तुम्हीच मला हा मार्ग दाखवा, आणि मला भक्तिमय सेवेत संलग्न करा. तर तात्पर्यमध्ये प्रभुपाद लिहित आहेत की आपल्यासाठी अर्थात कपिल देव आणि भगवंत हे पुत्र आणि माता आहे, त्यांचा फार असा जवळ संबंध आहे, पण आपलं फार लांब नातं आहे भगवंताच्या अजून तरी. बरोबर आहे. मग तात्पर्य प्रभुपाद काय लिहितात की म्हणतात की म्हणून आपण गुरुचरणी समर्पित होऊन जर राहिलो तर गुरु हे आपल्याला भगवत स्वे संलग्न करतात. आणि ज्या प्रकारे गीतेमध्ये सांगितलं तेशव एमानुकंपार्थ अहम अज्ञानजम तमहा नाशमयात्म भावतो ज्ञान दीपेन भासवत, अंधकार अज्ञान अंधकार नष्ट करून तिथं दीप लावतो मी, असं वर्णन गीतेमध्ये केलं आहे. अगदी तद्वत ज्या वेळेला गुरूंच्या गुरु आपल्याला सेवे संलग्न करतात त्यावेळेला आपल्याला हृदयातील अज्ञान अंधकार नष्ट होतो आणि मग तो पूर्णपणे भगवत सेवे संलग्न होतो. म्हणून असं म्हणलेलं आहे की गुरु महाराज हे काय करतात, श्री विग्रहारा धनित्य नाना श्रृंगार तन मंदिर मार्जनादो युक्तश भक्ता शनिंज तोपी वंदे गुरु श्री चरणारविंदम. गुरु महाराज आपल्याला भगवत सेवे संलग्न करतायत. कारण असं म्हणलंय की आपली तसं पाहिलं तर काय चुकीचं नाहीये, आपलं हे अशुद्ध शरीर घेऊन आपण भगवंत काय जेव्हा करणार आहे, भगवंत पूर्णपणे शुद्ध आहेत, भगवंत पूर्णपणे शुद्ध आहेत, आणि आपण या अशा अवस्थेमध्ये आपलं दूषित मन दूषित इंद्रिये अशुद्ध सर्व इंद्रिये आपली अशा आपण आपली म्हणतोय आपण त्यांची काय सेवा करणार. म्हणून गुरु महाराज हे त्या व्यक्तीवर कृपा करतायत आणि मग त्याला भगवत सल्लन करतायत. जसं या श्लोकामध्ये देवती माता म्हणते की ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर सूर्याची किरण सर्वत्र पसरतात आणि अज्ञान अंधकार नष्ट होतो, अगदी त्याप्रमाणे एका साधकाला गुरु महाराज हे भगवत सेवे संलग्न करतात आणि ज्याला तो भक्तिमय सेवा करतो त्याचा अज्ञान अंधकार नष्ट होतो आणि मग तो आपलं पूर्णपणे जीवन भगवतचरणी समर्पित करतो. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला व्यक्ती सेवा करतो त्याला भगवंतांची आणि गुरूंची कृपा होते. कृपा ही दिली जाते, कृपा ही घेतली जात नाही, कृपा ही प्रदान केली जाते असं म्हणलं आहे. जसं एकदा एक सुंदर पाष्टा मिळतो की एकदा छोटा मुलगा असतो आणि तो म्हणतो प्रभुपादाने की स्वामीजी स्वामीजी तुम्ही तमाल कृष्णावर भरपूर कृपा करताय, अर्थात तमाल कृष्ण महाराजांच्यावरती. ते म्हणते नाही नाही माझी कृपा सगळ्याला समानच आहे. ते म्हणाले मी काय असं कुठं पक्षपात करत नाही, सगळ्यांना कृपा समान आहे. नाही नाही असं मला दिसतंय की ते जास्त जवळ असतात, भरपूर सेवा करतात वगैरे वगैरे. त्यावेळेला प्रभुपाद म्हणतात हे बघ कसं आहे, सूर्य हा उगवतो तो सर्वांना प्रकाश समान देतो. जर कोणी रूममध्ये बसला त्याला प्रकाश नाही भेटणार, त्या सूर्याचा काय दोष आहे. तसं तमाल कृष्ण महाराज हे जास्त कृपा घेत आहेत त्यामुळे त्यांना जास्त कृपा मिळते. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की ज्या वेळेला व्यक्ती भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो त्यावेळेला मग गुरूंची कृपा भगवंतांची कृपा त्याला मिळत असते. आणि भक्तिमय सेवा एवढी शक्तिशाली आणि बलशाली आहे की जर कोणी संलग्न झाला सेवेमध्ये तो निश्चितपणे हे भौतिक जगाच्या दुःखातून मुक्त होतो. जसं एका श्लोकामध्ये देवती म्हणते, ती म्हणते की तोम त्वाम गता शरणम शरण्यम सोभृत्य संसार तरो कुठारम जिज्ञासयाम प्रकृते पुरुषस्य नमामी सद्मिर्विधा वरिष्ठम. देवती पुढे म्हणाली की मी तुमच्या चरणामध्ये आश्रय घेतलेला आहे कारण आश्रय घेण्यासारखे तुम्ही एकमात्र पुरुष आहात. या जगातील खरे पुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत, बाकी सर्व प्रकृतीमध्ये येतं. आपण सर्व प्रकृतीमध्ये येतो, भगवान खरे आपले पूर्ण पुरुष भगवंत आहेत. तर ती म्हणते की खरे आश्रय घेणारे खरे पुरुष तुम्ही आहात. आता या ठिकाणी असं म्हणलंय की स्त्रियांना लहानपणी त्याचे वडील आश्रय असतात, विवाहानंतर पती आश्रय असतो आणि वृद्धावस्थेमध्ये पुत्र आश्रय असतो. तर या ठिकाणी देवती काय म्हणते की तुम्ही खरे पुरुष आहात, तुम्ही खरे पुरुष आहात आणि तुमचा आश्रय घेते. आणि का आश्रय घेते मी, तर पुढे ते म्हणतात कारण एहिक अस्तित्वरूपी वृक्ष तोडण्यासाठी तुम्ही एका कुऱ्हाडीप्रमाणे आहात. की तुम्ही कसे आहात किंवा तुमची भक्तिमय सेवा कशी आहे, ती सेवा एका कुऱ्हाडीप्रमाणे कार्य करते. जसं कुऱ्हाड काय करते, कुऱ्हाडी काय करते, एक वृक्ष तोडते. बरोबर आहे ना. तसं देवती म्हणते की भक्तिमय सेवा किंवा तुम्ही स्वतः त्या कुऱ्हाडीप्रमाणे आहात आणि म्हणून तुमचा मी आश्रय घेते, जेणेकरून माझा हा भौतिक अस्तित्वरूपी जो वृक्ष वाढलेला आहे एवढा, तो तुम्ही कट कराल, तो तुम्ही तोडून टाकाल. म्हणून भक्तिमय सेवेमध्ये आपण पाहतो, ब्रह्मसेन म्हणलंय की यस्तिवेंद्र गोप मतवेंद्र मोहस्व कर्मा बंधानुरूप फलभाजन मात नोती कर्माने निर्दहते किंतुचे भक्तिभाजाम गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. या जगामध्ये यस्तिवेंद्र गोप मतवेंद्र मोहस्व कर्मा म्हणजे काय, स्वर्गराज इंद्र, इंद्रापासून इंद्रगोप नावाच्या किड्यापर्यंत सगळे जीव, सर्व जीव हे आपापल्या कर्मानुसार या ठिकाणी जीवन जगतायत, सुखदुःख भोगतायत. आणि हे कर्माचं जे गाठोड आहे ते कधीच कट होणार या ठिकाणी, तर भक्ती भाजन ज्याला भक्तिमय सेवा करतो त्यावेळेला ते नष्ट होणार आहे. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण की अशा प्रकारे कुंती महाराणी हे, सॉरी माता देव होती, हे कपिलांना प्रार्थना करते की मला तुम्ही भगवत सेवेत पूर्णपणे संलग्न करा. आणि मग शेवटी 19 श्लोकामध्ये कपिलदेव म्हणतायत की भक्तिमय सेवेचं महात्म्य काय आहे, तर ते म्हणतात की पुरुषोत्तम भगवंतांची भक्तिमय सेवा केल्याविना कोणत्याही प्रकारच्या योगी व्यक्तीला आत्मसाक्षात्काराचे पूर्णत्व प्राप्त करता येत नाही, कारण भक्ती हाच एकमेव शुभदायी मार्ग आहे. देवते म्हणते की एकमेव हाच मार्ग आहे भक्तिमय सेवा, आणि हा मार्ग स्वीकार केल्यानंतर व्यक्ती हा पूर्णपणे शुद्ध होतो. म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारे भक्तिमय सेवेचं असं अगाध महात्म्य आहे, आणि आपण प्रत्येकाला ऐकलं याविषयी. तर या भक्तिमेचा फायदा काय असतो, तर फायद्याशी आपण थोडी चर्चा करूया. त्यात एक मात्र सांगावंच वाटतं की कधी कधी आपण सेवेमध्ये संलग्न होतो आणि वाटते की आता भरपूर सेवा केली, जसं काही वर्षापूर्वी आपले दुलाल निमाय प्रसाद माहीत आहेत, आता ते गेले गोलोकमध्ये भगवतशरणी गेले दुलाल निमाय प्रभू, तर ज्याला माझी रिसेप्शन सेवा होती मंदिरमध्ये, आणि त्यावेळेला मग ते सेवेला यायचे प्रभूची, आणि मग त्यावेळेला त्यांना कधी लेट व्हायचं, मग त्यांना कधी फोन करायचो मी, प्रभूजी तुम्ही येणार आहे का आज, नाही आपण येतो म्हणले मी, थोडासा मला वेळ लागलेला आहे, मी जप करत होतो मी, ते चौसून माझ्या जप करायचे लालनी मॅम प्रभू. तर त्यांना मी बऱ्याच वेळा म्हणलं की प्रभूजी तुम्ही थोडा आराम करा, आता थोडी सेवा राहू द्या, तुम्ही थकला आता तुम्ही आराम करा. तर त्यांचं एक वाक्य, फिक्स वाक्य त्यांचं, कुठलं वाक्य होतं त्यांचं, ते म्हणले की सेवेतील बदल हाच आमचा आराम. म्हणजे सेवा बदलणं हा आमचा आराम आहे, बाकी आम्हाला आराम नाही आहे. बघा किती त्यामध्ये अकत एका वाक्यामध्ये. आता आपला आराम वेगळा असतो आणि त्यांचा आराम वेगळा आहे. तर या ठिकाणी भक्तिमय सेवेमध्ये व्यक्ती संलग्न कधी होतो, तर ज्याला त्याचा फायदा काय कळतो तो सेवेत संलग्न होतो, त्याचं मला काय मिळणार आहे ज्याला कळतं त्याला तो सेवेमध्ये संलग्न होतो. म्हणून म्हणलेलं आहे भक्तिमय सेवेचा फायदा काय आहे, तर भागवत असं केलेलं आहे, एक तर त्या व्यक्तीला या भौतिक जगाप्रती अनासक्ती उत्पन्न होते. वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोत जनात्य आशिवैराग्यम ज्ञानम हितुकम. ज्याला व्यक्ती भक्तिमय सेवे संलग्न होतो त्याला या जगाप्रती अनासक्ती उत्पन्न होते, वैराग्य येतो, आणि भगवत सेवेत तो पूर्णपणे संलग्न होतो. हा सर्वात मोठा फायदा आहे. म्हणून असं म्हणलेलं आहे की या जगातल्या क्रिया आणि आध्यात्मिक विश्वातल्या ज्या काही क्रिया आहेत यामध्ये फार मोठा फरक आहे. या जगातल्या सर्व क्रिया आपण आपल्या भोगासाठी करतो, तेव्हा जी माझी इंद्रिय तृप्ती असते, पण आध्यात्मिक विश्वामध्ये प्रत्येक कार्य हे भगवत सेवेसाठी असतं. हे कार्य मी कसं भगवंतांना प्रसन्न करू यासाठी ते कार्य असतं. म्हणून आपण पाहतो ना की बिरंगल ठाकूर एका श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन करतायत. ते म्हणतात की उत्थाय गोप्यो पररात्र भोगे स्मृत्वा यशोदा सुत बालकेलिं गायंती प्रच्छेद दिवन्य मन्ते गोविंद दामोदर माधवेती. की आध्यात्मिक विश्वामध्ये उत्थाय गोप्यो पररात्र भोग्य, ज्याला गोपी रात्री आराम करतात, सकाळी लवकर उठतात, ते उठल्यानंतर ते काय करतात, स्मृत्वा यशोदा सुत बाल केलिम, ते स्मरण करतायत. कुणाचं? व्हॉट्सअप चेक करत नाहीत किंवा मोबाईल चार्जिंग करत नाहीत, ते काय करतात, स्मृत्वा यशोदा सुत बाल केलिम. यशोदा सुत अर्थात जे भगवान कृष्ण आहेत यांच्या बाल केली म्हणजे काय, बाल लीला आहे त्याचं स्मरण करतायत ते. तर या ठिकाणी आणि काय करतात ते दही मंथन करतायत, सेवा करतायत, दही मंथन करता करता ते स्मरण करतायत कशा प्रकारे भगवंतांनी त्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत. म्हणून हे आध्यात्मिक विश्व आहे. आध्यात्मिक विश्वामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, नवे नवे झोपल्यानंतर पण स्वप्नात पण त्यात गेला पाहत असतात. जर आपण कृष्णाबुक पाहिलं त्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला की गोपी जे आहेत ते 24 तास भगवत चिंतन संलग्न होत्या. म्हणून ज्या वेळेला ते दही मंथन करून परत दही काढून लोणी काढतात पुढे काय म्हणतात ते, तर विकृत काम्या किल गोपकन्या मुरारी पद अर्पित चित्त वृत्ती दध्याधिकम हो वशात अवेचत गोविंद दामोदर माधवेती. ज्या वेळेला ते दही का माखन काढतात लोणी काढतात आणि ते लोणी घेऊन काय करतात ते गोपकन्या मथुरेमध्ये जातात विक्री करण्यासाठी, विकृत काना ती विकायला जातात मथुरेमध्ये. आणि ते असं म्हणतात की दही घ्या लोणी घ्या, नाही काय म्हणतात ते गोपाल घ्या माधव घ्या अशी बहुधी नावं घेतात ते. म्हणजे 24 तास भगवत स्मरण हे आहे आध्यात्मिक विश्व. म्हणून ज्या वेळेला व्यक्ती भक्तिमय सेवा करतो या जगामध्ये असं म्हणतात या ठिकाणी हे नाही आपण याचा सेवा करतो, आपण ही आपली अप्रेंटिसशिप आहे या ठिकाणी. अजून परमनंट जॉब नंतर मिळणार आपल्याला गोलोकमध्ये गेल्यानंतर. तर या ठिकाणी जर आपण अप्रेंटिसशिप व्यवस्थित केली तर निश्चितपणे चांगला जॉब मिळणार आहे. तसं प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की अशा प्रकारे व्यक्ती हा या जगामध्ये जर सेवेमध्ये संलग्न असला तर निश्चितपणे तो भक्तिमय सेवेमध्ये परत भगवंतावर जाऊ शकतो. आणि याचंच वर्णन एकाने 8व्या स्कंधामध्ये येतं गजेंद्रच्या कथेमध्ये की त्यामध्ये ज्या वेळेला गजेंद्राचा उद्धार केला भगवंतांनी आणि उद्धार केल्यानंतर ज्याला भगवंतला स्पर्श केल्यानंतर त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं. तात्पर्यमध्ये प्रभुपाद लिहित आहेत की भगवंतांना केवळ स्पर्श केला तरी गजेंद्राला दिव्य शरीर प्राप्त झालं. पण या ठिकाणी आपण पाहिलं की आपला आणि भगवंतचा फार दूर संबंध आहे. तात्पर्य प्रभुपाद लिहितात की या ही जी व्यवस्था आहे भगवंतांना स्पर्श करून भगवंतामध्ये जाण्याची त्याची व्यवस्था मी आमच्या इस्कॉनने केलेली आहे. आम्ही आमच्या मंदिरामध्ये श्रीविग्रह स्थापन केले आहेत आणि जो व्यक्ती विग्रहांना स्पर्श करतो सेवा करतो तो देखील गजेंद्रप्रमाणे भगवतधामात जाऊ शकतो. तर हे आहे भक्तिमय सेवेचं महात्म्य. म्हणून या ठिकाणी पाहतो होतो आपण की दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे भक्तिमय सेवा केल्यानंतर व्यक्तीचं मन स्थिर होतं. अस्थिर मन हे या जगातील दुःखाचं खरं कारण आहे. ज्याचं मन अस्थिर आहे त्याला तो हेलकाळ खातो नेहमी, हे करू ते करू दुःख सुख त्याला त्रास होतो. म्हणून भक्तिमय सेवा केल्यामुळे काय होतं आपलं मन हे पूर्णपणे स्थिर होतं. त्यानंतर भक्तिमय सेवेला एका बाणाची उपमा दिली आहे. जसं बाण जर सोडला तर बरोबर गंतव्य स्थान प्राप्त करतो, तसं भक्तिमय सेवा जो व्यक्ती करत असेल तर भक्तिमय सेवेचं फळ काय, तो व्यक्ती ते अगदी बाणाप्रमाणे हे भौतिक जगत भेदून विजयनदी पार करून भगवत चरणी जातो तो तिथपर्यंत तो जाऊ शकतो. म्हणून हे भक्तिमय सेवेचं महात्म्य आहे. आणि यामध्ये अजून एक वर्णन येतं की कशा प्रकारे 11व्या स्कंधामध्ये असं म्हणलंय की भक्तिमय सेवा ही अंतरंग शक्तीद्वारे केली जाणारी सेवा आहे. कारण भक्तिमय सेवा जी आहे आपण करतो त्यामध्ये सर्व सेवा येतात, भगवंतांचा अभिषेक करणं वगैरे सर्व त्यामध्ये येतं. कारण बघा आपण पाहतो एका प्रवचनामध्ये राधा गोविंद महाराज म्हणतात की कशा प्रकारे आपण या जगामध्ये स्वतःला आंघोळ घातलेली आहे, स्वतःला खायला घातलं, स्वतःला आपण श्रृंगार केला, चांगले कपडे घातले हे आपण केलं आहे. पण जेवढं स्वतःला केलं आपण तेवढं आपण या जगात आपण अडकत राहिलो. पण आतावर संधी भेटली आहे की आपल्याला भगवंतांना श्रृंगार करण्याची सेवा भेटली आहे, भगवंतांना खाऊ घालण्याची सेवा भेटलेली आहे आपल्याला, भगवंतांना हार घालण्याची आपल्याला एक सेवा भेटलेली आहे. तर असा कोण व्यक्ती आहे जो अशा वेळेस सगळं होणार नाहीये असं ते म्हणतात. म्हणून या ठिकाणी भक्तिमय सेवा ही राधारणीच्या अंडर सेवा चालते. आणि राधारणी कोण आहे, राधारणी मदन मोहन मोहिनी आहे. राधारणी ही भगवंतांना आकर्षित करते हा जे स्वरूप आहे हेचा स्वभाव आहे राधारणीचा. आणि मग आपण जर अशी भक्तिमय सेवा केली तर आपल्या सेवेद्वारे आपण देखील भगवंतांना आकर्षित करू शकतो, एवढी शक्ती या भक्तिमय सेवेमध्ये आहे. म्हणून आपण पाहतो की अशा इतिहासामध्ये अशा कित्येक लोकांनी आपलं पूर्ण जीवनभर भगवत सेवा केली आहे आणि त्या सेवेचं फळ त्यांना जिथं मिळालं आहे. जसं चैतन्य लीलेमध्ये पाहतो आपण ज्या वेळेला गरादर पंडित महाप्रभू म्हणतात की हे महाप्रभू मला तुमच्यावर यायचंय, मला तुमच्यावर प्रवास करायचा आहे, त्याला महाप्रभू म्हणतात की गराधर तू या ठिकाणीच राहा आणि भगवत सेवा करत राहा. आणि मग हे एक वाक्य त्याने आपल्या मनामध्ये ठेवलं आणि त्याने मग आपलं पूर्ण आयुष्यभर सेवा केली गोपीनाथांची, इथपर्यंत की ते वृद्ध झाले, त्यांना सेवा करणं सेवा देणं करता येत नव्हती. आणि मग एक दिवस पाहिलं की हा गराधर पंडित मला हार घालू इच्छितो पण त्याला असं वर उठता येत नाहीये हार घालण्यासाठी, तर भगवंत खाली बसले, भगवंतही खाली बसले आणि मध्ये हार घातला. काय संबंध झाला दोघांचा भक्तिमय सेवेचा. त्यानंतर आपण बघतो कांचीपूर्ण, या ठिकाणी कांचीपूर्ण आहेत, ते सेवा करता करता भगवंताशी बोलायचे, भगवंताची चर्चा करायची, भगवंता तुम्हाला तर काय हवंय, सांग मला हे आणून दे ते आणून दे, इतका जो जवळ संबंध त्यांनी स्थापित केला होता. त्यानंतर एक अतिशय सुंदर उदाहरण आहे, आपण पाहतो की प्रभूजी राधानाथ स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. वृंदावनामध्ये ज्यावेळेला ते पहिल्यांदा आले होते आणि ते गोपीचंद वल्लभ या मंदिरात राहायचे आणि तिथे जे घनश्याम बाबा होते त्यांचा आपल्याला जर तुम्ही तो संवाद ऐकला, अक्षरशः महाराज देखील सांगताना त्या डोळ्यातून आश्रू येतात की घनश्याम बाबा हे इतके सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होते गोपीचंद वल्लभांच्या. एक दिवस ते व्रत झाल्यानंतर त्यांना ते यमुनेतून पाण्याची बकेट घेऊन येत होते आणि महाराजांनी पाहिलं की अरे थकलेले आहेत पूर्णपणे, ना ते शक्य नाही आता पाणी घेऊन येणं. महाराज म्हणले की बाबा मला ती मी तुमची सेवा करतो, मला ती सेवा करू द्या, तुम्ही जरा तुम्ही आराम करा वगैरे, मी करतो, ती बकेट द्या, मी बकेट ठेवतो, मग तुम्ही अभिषेक घाला. ते नाही नाही म्हटली, माझी मला सेवा करू दे. ते म्हणले माझी मला सेवा करू दे, कारण तू गोपीजनचा एक गेस्ट आहेस, अतिथी आहेस, अतिथींना सेवा देणं बरोबर नाहीये. तिने जबरदस्ती केली, महाराज म्हटले मी जबरदस्ती केली, घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ते म्हणाले की बघ आता तू तरुण आहेस, तू भविष्यामध्ये भरपूर काही सेवा करू शकतोस, पण मी आता वृद्ध आहे, मला एकमेव सेवा आहे, ती सेवा तू माझ्याकडून हिसकावून घेऊ नकोस. मग तिने तो महाराज सोडून दिला. ते त्या ठिकाणी पाहायला मिळतं की कशा प्रकारे व्यक्ती हा भक्तिमय सेवेसर झाल्यानंतर एक संबंध जुळतो भगवंताशी आणि मग तो कोणत्याही परिस्थितीमध्ये ती सेवा सोडण्यास कधी तयार होत नाही. जसं आपण पाहतो जनिनी वासपण पंकजगिरे प्रभू यांना प्रभूंनी सांगितलं तुम्ही सेवा करा, ते अजूनपर्यंत त्या ठिकाणी सेवकांमध्ये मग्न आहेत. म्हणून हे भक्तिमय सेवेचं महात्म्य आहे. तर आता या ठिकाणी आपण या जगात राहतो तर त्यामुळे काय होतं, साहजिकच आपला जास्त संबंध यंत्राशी येतो, जे काही यंत्राचा संबंध जास्त येतो आपला. आणि त्यामुळे काय होतं, जरी भक्तिमय सेवा दिव्य असली, अतिशय उदात्त आहे, याचं एवढं मोठं फळ आहे, तरी पण त्या सेवेमध्ये काय होतं, हळूहळू यांत्रिकता येते. त्या चला वेळ झाली आपण जाऊन आता भगवंतांना भोग लावायची, आरती करतो, हे करतो आपण, बाकी सर्व भगवंतांना भोग बनवतो, हार बनवतो, त्यामध्ये यांत्रिकता येते. का? कारण आपण या जगात राहतो, हे भौतिक जगात यांत्रिकतेप्रमाणे असल्यामुळे आहे ना गीतेमध्ये एक श्लोक, यंत्र उडाणे माया, हे जगत एका यंत्राप्रमाणे आहे आणि यावरती ते आरूढ झालेलं आहे. तसं या जगात यांत्रिकता काय येते याचं आपण थोडं वर्णन पाहूया की यांत्रिकतेचं कारण एकच आहे या ठिकाणी की यामध्ये स्मरण केलं आहे की कशा प्रकारे व्यक्ती या जगात राहत असताना त्याचं या सेवेमध्ये अनादरता येते, अनादर वाढतो. तरुण गोस्वामीने याचं वर्णन केलं आहे याच्यामध्ये भक्त्या सिंधूमध्ये आणि त्याचं काही संक्षिप्तमध्ये असं वर्ण येतं की ज्या वेळेला व्यक्तीच्या व्यक्तीची कॅपॅसिटी आहे सेवा करण्याची परंतु सेवा तो करत नाहीये, मला नको सेवा त्याचं म्हणतो की म्हणजे त्याची सेवा करण्याची योग्यता आहे, योग्यता असताना पण तो सेवेचा त्याग करतो, त्यावेळेला मग काय होतं, हळूहळू त्यामध्ये गळती लागते, आता बाद झाला का भरपूर केली सेवा असं येतं परत. आणि नंतर पुढे काय होतं, मग त्यामध्ये अनादर वाढतो, भगवंताप्रती अनादर वाढतो, सेवेप्रती अनादर वाढतो आणि मग हळूहळू व्यक्ती हा त्यापासून दूर दूर जातो. आणि तिसरं मुद्दा येतो की अशुद्धता, अर्थात मग सांगितलं मी की आपण अशुद्धच आहोत, आपली मन चेतना अशुद्ध असल्यामुळं हळूहळू यामध्ये यांत्रिकता येते आणि आपण हळूहळू काय होतो, भगवत सेवेपासून दूर दूर जातो. म्हणून एकदा श्री प्रभुपाद एकदा न्यू वृंदावन या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं भगवंतांचं. दर्शन घेतल्यानंतर एवढे प्रभुपाद खुश झाले, प्रसन्न झाले, म्हणले की वा किती सुंदर तुम्ही सेवा करताय भगवंतांची, तिथला श्रृंगार, तिथले वेगळेतले सर्व पूजा अर्चा, भगवंतांना भोग लावणं, सुंदर हार बनवणं भगवंतांना, तिथलं संपूर्ण ते सर्व परिसर मंदिर, प्रभुपाद खुश झाले एकदम. आणि नंतर प्रभुपाद सगळ्यांना घेऊन एका ठिकाणी जाऊन बसले, सगळे भक्त एकत्र आले, सगळे बसले. आणि मग त्यावेळेला प्रभुपादांनी फार सुंदर उपदेश केला आहे. तर त्यावेळेला प्रभुपाद म्हणाले की भगवंतांना प्राप्त करण्यासाठी दोन विधी आहेत, एक म्हणजे पंचरात्रिक विधी आणि दुसरं म्हणजे भागवत विधी. निश्चित दोन्ही विधी तेवढ्याच पॉवरफुल, तेवढ्याच महत्वपूर्ण आहेत. यातला व्यक्ती कोणती विधी पालन करून भगवतधामात जाऊन भगवंताची सेवा करू शकतो, पण यामध्ये महत्वपूर्ण काय प्रभुपाद सांगतात. त्याला प्रभुपाद म्हणाले तुम्ही जी करता सेवा या ठिकाणी भगवंतांची, पूजा अर्चा करता, भगवंतांना भोग लावता, हार बनवता, कुकिंग करता, जे काय येतं ते सर्व पंचरात्री विधीमध्ये येतं. आणि पंचरात्री विधी ही जर या विधीला जर भागवत विधीचा आश्रय नसेल तर या विधीमध्ये हळूहळू यांत्रिकता येते, ती नको नको वाटतो. आणि मग त्यावेळेला प्रभुपादाने भागवत विधी काय ते सांगितलं. भागवत विधी काय सांगितलं, भागवत विधी म्हणजे केवळ भागवत श्रवण नव्हे, पहिला मुद्दा येतो आणि भागवत चला भागवत आपण वाचूया असं नाहीये. तर या ठिकाणी असं वर्णन केलं आहे की पंचरात्रिक विधीमध्ये व्यक्ती संलग्न होतो, जर पण भागवत विधी जर तो पालन करत नसेल तर हीच पंचरात्रिक विधी त्याला हळूहळू काय होतं, नको नको वाटते. म्हणून रघु गोस्वामी म्हणतात ना की मग अशी अवस्था येते कधी कधी की आर्च्या विग्रह हे गलग्रह म्हणतात, थोडा वेगळा शब्द आहे पण तिने वापरला आहे त्यांच्यामध्ये. गलग्रह म्हणजे काय, आता हे माझ्या गुरुंनी एक मोठा दिला बोजा डोक्यावरती, सेवा मला केली पाहिजे असं होतं कधी कधी. म्हणून प्रभुपाद म्हणले आता हे पंचायत विधी ठीक आहे पण तुम्हाला भागवत विधीचं पालन केलं पाहिजे. आणि भागवत विधी म्हणजे काय, तर भागवत विधी म्हणजे केवळ भागवत श्रवण नव्हे तर भागवत विधी म्हणजे प्रभुपाद सांगतात तिने जे काही स्ट्रक्चर तयार केलंय ना प्रभुपादांनी, कुठलं स्ट्रक्चर, संपूर्ण मॉर्निंग प्रोग्राम. आपण बघतो काय कधी, पण बघतो की बिल्डिंग बांधण्यापूर्वी पहिले स्ट्रक्चर तयार होतं, है ना, नंतर मग भिंती येतात, नंतर मग आतमध्ये फर्निचर फॅन सर्व येतो. आपण अगोदर फर्निचर आणायला गेलो, फर्निचर आणूया, फॅन आणूया, स्ट्रक्चर नाही आहे तर कसं काय शक्य होईल ते बिल्डिंग टिकून राहणं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपली जी काही उद्दिष्ट आहेत, आपले जे काही मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, हे सर्व प्रोजेक्ट आहे ना ते सर्व त्या फॅन प्रमाणे आहे, ते सर्व एसी प्रमाणे आहे, ते सर्व फर्निचर प्रमाणे आहे. जर स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल तर ते काय काम करणार नाही आहे. तर प्रभुपाद म्हणाले भागवत विधी म्हणजे जे काय तुम्हाला मी दिलं आहे, संपूर्ण मॉर्निंग प्रोग्राम म्हणजे मंगल शंख वाजल्यापासून ते भागवतपर्यंत. असं का म्हणलं प्रभुपादांनी, कारण भागवत जे आहे, भागवत हा ग्रंथ कसा आहे, हा भागवत ग्रंथ निर्मत्सर लोकांसाठी आहे, जे लोक निर्मत्सर आहेत ज्यामध्ये द्वेष नाही अशा लोकांसाठी भागवत ग्रंथ आहे, बरोबर ना. निर्मत्सरस्ताम म्हणलंय की ते भागवतमध्ये. तर तुम्हाला निर्मत्सर होण्यासाठी जी पहिली विधी आहे, मंगल आरती ध्यानपूर्वक श्रवण करणं, कीर्तन ध्यानपूर्वक श्रवण करणं, नरसिंहार्थी प्रेयर गाणं भगवंतांना, त्यानंतर तुलशीआरतीला प्रणाम करणं, हे काय करतं, हळूहळू निर्मत्सर करतो. नंतर बसून जप करणं, श्रृंगार दर्शन, आणि मग व्यक्ती हा भागवत ऐकायला तो आता एक असा एक माहोल तयार होतो, त्याचं एक हृदय तयार होतं, मग आता भागवत ऐकायचंय मला, आता या ठिकाणी बसून व्यासपीठवरून व्यासजी बोलतायत, मला प्रतिनिधी बोलतायत असांचे आणि मला ते भागवत ऐकलं पाहिजे ही भावना येते. आणि मग तो भागवत हे ध्यानपूर्वक ऐकतो आणि मग त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर पूर्ण होतं. आणि मग ज्या वेळेला व्यक्ती हा प्रभुपाद म्हणाले ज्याला अशा प्रकारे तो जीवन जगत असेल तर मग ही भागवत विधी त्याला पंचरात्रिक विधी करण्यासाठी आयुष्यभर मदत करेल आणि तो शेवटपर्यंत भगवत सेवा करत राहील. जसं घनश्यामांनी केली, गदाधर पंडितांनी केली, भीष्मदेवांनी संपूर्ण राज्य शेवटपर्यंत भगवत सेवा केलीच लास्टपर्यंत, असे कित्येक वर्ण त्यामध्ये आहे. म्हणून प्रभूंनी सांगितलं की या पंचरात्रिक विधीमध्ये भागवत विधी देखील तेवढीच महत्वपूर्ण आहे, नव्याने ती जास्त महत्वपूर्ण आहे. जर आपण त्या पालन केलं तर निश्चितपणे यामध्ये व्यक्ती हा पंचविधी चांगली करू शकतो. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारे एका कुठल्या कम्युनिटीमध्ये, एका कुठल्या पूर्ण समाजामध्ये ज्याला भगवत सेवा ही अशा प्रकारे होते, त्यावेळेला ती कम्युनिटी, तो जो समाज आहे तो अतिशय फ्लरिश होतो. त्यांच्यामध्ये जी भगवत भावना आहे, भगवत सेवेची वृत्ती, भक्तांची सेवा करण्याची वृत्ती, ती आपोआप वाढते. त्याला काही वेगळा प्रयास करायची गरज पडत नाहीये. म्हणून या ठिकाणी हे सर्व भक्तिमय सेवेचं महात्म्य आहे आणि या भक्तिमय सेवेच्या महात्म्यामध्ये जर आपण अशा प्रकारे भागवत विधीला जर पहिलं प्राधान्य दिलं तर आपण ही पंचरती विधी ही परिपूर्ण करू शकतो आणि मग आपण आपलं जीवन परिपूर्ण करू शकतो. हरे कृष्ण. त्या ठिकाणी आपण हेच पाहिलं की कशा प्रकारे प्रथम म्हणजे आपला संबंध काय जाणला पाहिजे भगवंताशी. संबंध स्थापित केल्यानंतर आपण मग भगवत सेवा सुरू करतो आणि भगवत सेवा ही आपल्या सर्व कर्मांच्या ग्रंथी जाळण्यास सक्षम आहे जर आपण अशा प्रकारे करत राहिलो. आणि नंतर आपण भागवत विधी आश्रय घेतला, श्रवण कीर्तन केलं भगवंताविषयी, स्मरण केलं, तर आपण ही विधी परिपूर्ण करू शकतो. आणि जर आपण ही विधी परिपूर्ण करू त्यावेळेला आपलं जीवन हे सार्थक होऊ शकतं. जसं या ठिकाणी अंबरीश महाराजांनी त्यांचं जीवन हे सार्थक केलेलं आहे. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न असेल तर हा बरोबर आहे. प्रोजेक्ट क्वेश्चन असा आहे की विचलित मनाद्वारे आपण भगवत सेवा करू शकत नाहीये. मनामध्ये भरपूर असं रिस्ट्रक्शन येते की हे करू का ते करू का ते करू असं येतं मनामध्ये. बरोबर ना? ऐसा आहे ना? तो फिर कैसा करना चाहिए? बरोबर ना? तर वास्तविक पाहिलं तर असं म्हणलं की आपल्या जे दिसत आहे त्यावेळेला सेवेत लावा पहिल्यांदा. आपलं मन दिसत नाहीये ते आपण ते सेवेत लावू शकत नाही पहिल्यांदा. आता काय दिसतं आपल्याला? आपले हात दिसतात, डोळे दिसतात, हे आपण भगवत सेवेत लावलं पाहिजे. नंतर मन लागल हे थोडं उत्तर असं आहे. त्या ठिकाणी असं म्हणलंय की निश्चितपणे आपलं मन लागत नाहीये, परंतु जर आपण पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी करत राहिलो, आपण क्रिया करत राहिलो, तर आपोआप ते मन लागेल, ते भावना येतील, मन त्यामध्ये संलग्न सेवेमध्ये. जसं प्रभुपाद म्हणतात की जप करताना हे आपण जप कसा केला पाहिजे, ज्या प्रकारे छोटं मूल रडतं आईसाठी, त्या ठिकाणी जेव्हा मूल रडतं त्याचं मन असतं का रडताना? नसतं मन त्या ठिकाणी. तो फक्त ऍक्टिव्हिटी करतो की मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, आ करतो रडत. आणि मग आई काय मन बघत नाही, आईचं मन बघत नाही, काय करते? हा आक्रोश करतोय, मला गेलं पाहिजे. समजलं? मग आई सगळं काम सोडून येते पळत पळत, मुलगा काढी वगैरे येते, मग मुलगा शांत होतो. बरोबर ना? तसं निश्चित आपलं मन लागणार नाहीये. का लागणार नाही? कारण काय म्हणले गीतेमध्ये, इंद्रियामध्ये मन मी आहे. आता भगवंतांना पकडून ठेवणं सोपं आहे का? नाही सोपं. बरोबर ना? म्हणून पहिल्यांदा जे आपण दिसते ते सेवेत लाव पहिल्यांदा. इंद्रिय लाव, डोळे लाव, पूर्ण शरीर सेवेत लावूया, मग आपोआप मन येईल. आपोआप येत नाही, त्याला प्रयास करावा लागतो, ते पण आहे त्यामध्ये. आपोआप कुठली गोष्ट एकच होत नाही, तर हळूहळू प्रयास करत 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 मग हळू मन लागतं. ठीक आहे. रेक्ष हां ओके. ओके. फार सुंदर प्रश्न आहे कृष्ण प्रभूंचा. ते म्हणतात की जसं मी म्हटलं, मी नाही भागवत म्हणते, देवती म्हणते की मला तर या जगाप्रती वीट आला आहे, नको नको गोष्टी झाल्यात मला त्या, मला तुम्ही भगवत चरणी समर्पित करा. त्यांचं म्हणणं असं आहे की जर या जगात वीट कधी येतो, जी गोष्ट मला आवडत नाही त्या वीट येत होता, मला नको आता औषध कडू असतं की नको नको वाटतं घ्यायला. बरोबर, असंच प्रश्न आहे ना? तर मग कसं आपण यामध्ये अनेक मग कसं भगवत संलग्न व्हायचं? त्या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात एका उदाहरणामध्ये की ही आपली मनाची संकल्पना आहे, की हे औषध कडू हे गोड किंवा काय सर्व काही. म्हणजे जसं व्यक्ती हा ज्ञानी होतो, त्याला ज्ञान कळतं, ज्ञानाचं कळतं ही गोष्ट मॅसेज योग्य की अयोग्य कळतं, त्याला तो मग स्वीकार करतो. आता कसं आपण अज्ञानामध्ये म्हणतो हे मॅसेज योग्य नाही, हे मॅसेज असं म्हणतो प्रथम, जसं की ज्या वेळेला एखादा मरीज किंवा एखादा पेशंट असतो तो डॉक्टरला भेटत जातो आणि त्यांच्याकडून तो चिठ्ठी आणतो, परिचय आणतो की मला असं औषध द्या म्हणून, आणि तो मेडिकलमध्ये येतो आणि तो काय म्हणतो की मला ते लाल औषध द्या ते गोड आहे म्हणून, कारण त्याला त्याच त्याच गोडी दिशा आहे ना त्या औषधामध्ये, त्याला ते गोड औषध आवडतं, त्याला कप शिरेपासून करायचे आणि मग तो ते औषध घ्यायचा विचार, मला ते औषध पाहिजे ते औषध पाहिजे, तुम्ही चिठ्ठी दाखव पहिल्यांदा, तुम्ही नाही ते औषध, तू हिरो औषध घे हे ते चांगलं आहे, नाही मला तेच पाहिजे. आता या ठिकाणी जर हट्ट पकडला मला ते गोड औषध पाहिजे तर तो त्याचा मूर्खपण आहे, कारण त्याला ज्ञान नाही त्याचं, डॉक्टरला ज्ञान आहे, त्याने बरोबर दिलं औषध ते, पण तुम्हाला तेच पाहिजे, त्याचा मूर्खपण आहे तो. म्हणून अशा वेळेला काय झालं पाहिजे की आपण शास्त्राद्वारे ते जाणून घेतलं पाहिजे की या जगातलं चुकीची गोष्ट कुठली आहे, सत्य गोष्ट समजलं पाहिजे त्या ठिकाणी. ज्या वेळेला त्या पेशंटने जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे जर ते हिरो औषध घेतलं, भले कडू असेल पण घेतलं, त्याचा परिणाम त्याला पुढे पाहायला मिळणार आहे. म्हणून या जगातला जो आपला भ्रम आहे ना, तो भ्रम या प्रकारचा आहे की आपल्याला परिपूर्ण ज्ञान नाहीये, आणि ज्ञान नसल्यामुळं प्रभात म्हणतात ना की या जगातील सैलोकांना कॅटरॅक्ट झाला, कॅटरॅक्ट, कॅटरॅक्ट म्हणजे काय, मोतीबिंद झालेला आहे, तर त्यांना स्पष्ट काय दिसत नाही, या जगातली वास्तविक त्यांना कळत नाही, खरं सत्य त्यांना कळत नाही, ते मिळायला पाहिजे, तर ऑपरेशन करेन मी प्रभात म्हणता, आणि त्याला मग जगदृश्य होईल, दिसेल पूर्णपणे. तसं आपल्या मनोभ्रमानुसार आपण कोणती गोष्ट चांगली समजतो ही चांगली माझ्यासाठी आहे, पण असं नाही आहे, याच्यावर रिसर्च केले अगोदरच आचार्यांनी की कुठली गोष्ट चांगली कुठली वाईट आहे, आपण त्या रिसर्चचा आधार घेऊन जर ते स्वीकार केलं तर मग निश्चितपणे आपल्याला त्या अध्या गोष्टीवर येऊ शकतो. पण जर आपण हट्टाणा नाही मला नकोच आहे तर मग त्याला काय पर्याय नाही आहे, सॉरी समजलं बरोबर तरी. म्हणून एक मुद्दा या ठिकाणी आहे की आपल्याला ज्ञानाची गरज आहे, आपण अज्ञान अंधकारामध्ये दिव्य ज्ञान हृदय प्रकाश होतो, म्हणजे आपलं जर ज्ञान नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. जर आपण अशा प्रकारे गुरुचरणी गेलो किंवा गुरूंचे प्रतिनिधी यांच्या चरणी गेलो, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं, तर निश्चितपणे आपण या जगाप्रती अनासक्ती उत्पन्न होईल. अहो मृगासारख्या व्यक्ती, मृगारी वाल्याकोळी ह्या लोकांना एवढं पूर्णपणे भोगात मग्न होते अशी लोकं, ह्या लोकांनी आश्रय घेतला नारद मुनींचा, ते महान भक्त बनले, रामायण लिहिलं अगोदरच त्यांनी, एवढी शक्ती त्यामध्ये आहे आश्रय घेण्याची. म्हणून हे फार महत्वपूर्ण आहे की आपण आपल्या स्थितीमध्ये ज्ञान ग्रहण करून पुढे आपण गेलं पाहिजे. ठीक आहे, अजून कोणाचा प्रश्न आहे काय? हा फार सुंदर प्रश्न आहे की भागवत विधी, जे मगाशी म्हणलं मी संपूर्ण मॉर्निंग प्रोग्राम जे काय साधना सर्व आहे, पण कसं आपण ग्रस्थाश्रम मध्ये पालन करू शकतो, फार सुंदर प्रश्न आहे. बऱ्याचदा हा प्रश्न येतो की तुम्ही काय लोक मंदिरात राहता, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही सकाळी मंगलादी करू शकता, साधना करू शकता, असं आपल्याला ऐकायला मिळतं. पण हा फार सुंदर प्रश्न आहे, कसं आपण भागवत विधी घरामध्ये करू शकतो. तर एक फार पूर्वी मी प्रवचन ऐकलं महाराजांचं, त्या प्रवचन महाराज सांगतात की समजा मॉर्निंग प्रोग्राम 45 मिनिटं आहे किंवा एक तास लागतो आपल्या पूर्ण प्रोग्राम करण्यासाठी, आपण पूर्ण मंगल आरती म्हणतो, साधना म्हणतो, सर्व करतो, जप करतो वगैरे वगैरे, पण ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा जर वेळ कमी असेल तर तो आपल्या घरामध्ये अर्ध्या तासामध्ये पूर्ण मॉर्निंग प्रोग्राम करू शकतो. एकदा वेळा सिंगल सिंगल मंगल आरती म्हणून, 2-3 महामंत्र म्हणून, नरसिंह आरती म्हणून, तुलसी आरती करून तो मॉर्निंग प्रोग्राम करून पूर्ण करू शकतो, त्यामध्ये केवढंही नाही आहे. तर या ठिकाणी पूर्वी असं होतं की पूर्वी जास्तीत जास्त लोक इस्कॉनच्या मंदिरात राहायचे, आपण पाहिलं न्यू वृंदावनमध्ये सगळं ग्रस्त लोक पण राहायचे मंदिर मध्ये त्यावेळेला रूपारांच्या वेळेला. आता जास्त लोक बाहेर राहतात तर निश्चित ही समस्या आहे की बाहेर गेल्यानंतर असं सर्व पालन करणं फार कठीण जातं. पण यामध्ये एक तत्व महत्वाचं आहे की जर आपल्याला समजलं की हे माझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहे तर मग तो व्यक्ती ते करू शकतो. आता यामध्ये जसं म्हणतात ना की घरचे जे विग्रह आहेत आणि मंदिरातील विग्रह यामध्ये फार मोठा फरक आहे. मंदिरातील विग्रह हे राजाप्रमाणे आहेत, राजा असतो ना, राजाला बरोबर राजभोग असतो वेळेमध्ये, ब्रेकफास्ट वेळेत असते, आरती बरोबर वेळेत असते, बरोबर आहे ना, ते सर्व वेळेमध्ये करावं लागतं मंदिरमध्ये, कारण ते राजाप्रमाणे आहे. पण घरामध्ये थोडंफार मागापूड झालं वा लेट झालं, भगवंतन भोग लावणं लेट करायचं नाही, पण झालं समजा असं काय जर हे झालं त्यात काय एवढा अपराध होत नाहीये. म्हणून भागवत विधी आपण घरी सुद्धा करू शकतो, पण त्याची इच्छा पाहिजे. आणि यामध्ये असं नाही की चला आता पूर्ण मग भावदेवी पूर्ण करूया बाकीचं आपलं कर्म असं राहून गेलं असं बी नाही आहे. यामध्ये थोडं बॅलन्स करून पहिलं प्राधान्य भक्तिमय कार्यासाठी आणि नंतर आपलं आपण बाकीचं जीवन जगू शकतो आपल्या याच्यामध्ये. अशा प्रकारे केलं तर घरी राहून पण आपण भागवतगिरी करू शकतो. आणि यामध्ये असं एक आहे की आता एक आहे श्रवण करणं, दुसरं आहे स्मननम आणि तिसरं आहे निजिध्यासम. श्रवण करणं म्हणजे काय? श्रवण करणं म्हणजे आता बसून भागवत ऐकणं आणि निजिध्यासम म्हणजे काय? त्याच्यावर स्मरण करणं. नाही, मनन म्हणजे स्मरण करणं आणि निजिध्यासम म्हणजे काय? प्रॅक्टिकल ते ऍप्लिकेशन करणं. जसं त्यांनी एक उदाहरण दिलं आहे माधुरीका सॉरी सचिंद्र महाराज पुस्तकाच्या पबुक त्यामध्ये वर्णन केलं त्यांनी, जसं की श्रवण करणं म्हणजे काय? जसं की एखाद्या व्यक्तीनं एक आंबा आहे तो तोंडात ठेवलेला आहे म्हणजे स्मरण करून ठेवलं फक्त आता असं ते म्हणतायत. आता काय करायला पाहिजे त्यानं? त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चावून चावून त्याला रस करायला पाहिजे. रस केल्यानंतर तो आत गिळला पाहिजे आणि नंतर ते शक्ती मिळते परत. तसं भागवतविधीमध्ये हा महत्वपूर्ण मुद्दा आहे की एक पहिल्यांदा श्रवण करणं, दुसरं मनन करणं त्याचं स्मरण करायला पाहिजे आणि तिसरं म्हणजे काय? त्याचं पचन करणं म्हणजे ते पचवून त्याचा उपयोग करणं. म्हणजे श्रवण केल्यानंतर मनन केल्यानंतर ऍप्लिकेशन करणं ते असं महत्वाचं आहे. आणि यामध्ये समजा एका व्यक्तीला एक तास वाचायला टाइम आहे मग त्यानं कमीत कमी 25 मिनिटं अध्ययन करावं आणि 15 मिनिटं स्मरण करावं जे काय वाचलं त्याचं, तर हे आपण करू शकतो. आणि हे मग आपल्याला थोडंफार सांगणं शक्य आहे. मग अशा प्रकारे आपण जर केलं तर निश्चित आपण घरी राहून पण भागवतगीतेचं पालन करू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.